आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथियोपियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान. आज ओमानमध्ये दाखल होणार. संसदेत नवे रोजगार आणि उपजीविका हमी अभियान बीबीजी रामजी विधेयक सादर. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट. धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत श्वेता कोवे हिला वैयक्तिक सुवर्णपदक. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. जागतिक पातळीवरील दूरदर्शी नेतृत्व आणि भारत इथियोपिया भागीदारी बळकट करण्यामध्ये विलक्षण योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल इथियोपियाचे पंतप्रधान डॉ अबी अहमद अल यांच्या हस्ते सर्वोच्च द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया सन्मानानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारे मोदी पहिलेच जागतिक राष्ट्रप्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिका देशांच्या दौऱ्यावर आहेत. मोदींना मिळालेला हा 28वा परदेशी पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत अभिमानाची बाब असून इथियोपिया आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यामध्ये शिक्षकांनी निभावलेल्या भूमिकेचंही मोदींनी कौतुक केलं. त्यांनी हा पुरस्कार भारताच्या 140 कोटी नागरिकांना समर्पित केला. तत्पूर्वी अदिस अबाबा इथं झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या राष्ट्रांच्या पंतप्रधानांनी परस्पर राष्ट्रांचे द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. धोरणात्मक भागीदारीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना ऊर्जा गती आणि विस्तार मिळेल असं मोदी यावेळी म्हणाले. त्याशिवाय संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम प्रशिक्षण सीमा शुल्क बाबींमध्ये परस्पर प्रशासकीय सहाय्य आणि इथियोपियाच्या परराष्ट्र मंत्रालयात डेटा सेंटरची स्थापना या तीन क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. तीन देशांच्या दौऱ्यांच्या अंतिम टप्प्यात जॉर्डन आणि इथियोपियाचा दौरा पूर्ण करून आज पंतप्रधान ओमानमध्ये दाखल होणार आहेत. ओमानचे राष्ट्रप्रमुख सुलतान हैथम बिन तारिक यांच्या आमंत्रणावरून मोदी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ओमानच्या भेटीवर जात आहेत. दोन दिवसांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. लोकसभेत काल विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक 2025 म्हणजेच बीबीजी रामजी विधेयक सादर झालं. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर 20 वर्ष जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगाच्या जागी येणार आहे. महात्मा गांधींची दूरदृष्टी आणि त्यांनी पाहिलेल्या रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार काम करत असल्याचं प्रतिपादन हे विधेयक मांडताना कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत केलं. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गरिबांच्या उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात असल्याचं ते म्हणाले. भविष्यवेधी आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकास रचना प्रस्थापित करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. नव्या विधेयकात 100 ऐवजी 125 दिवसांची रोजगार हमी सुचवण्यात आली आहे. तसंच पेरणी आणि कापणीच्या हंगामात एकंदर 60 दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. या दरम्यान मनरेगाचं काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही. मूळ योजनेतून महात्मा गांधींचं नाव काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरु केली आणि हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. या विधेयकामध्ये मजुरीचे दर केंद्र सरकार अधिसूचित करणार असून तशी सूचना येईपर्यंत सध्याचे मनरेगाचे मजुरी दर लागू राहतील. या विधेयकामध्ये 15 दिवसात रोजगार उपलब्ध झाला नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद देखील कायद्यामध्ये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लोकसभेत काल सबका बीमा सबकी रक्षा हा विमा कायद्यांमध्ये सुधारणा विधेयक असणारं मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे विमाधारकांना अधिक चांगलं संरक्षण देऊन विमा क्षेत्राच्या वाढीला आणि विकासाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याशिवाय कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्यासाठी निरसन आणि सुधारणा विधेयक 2025 देखील मंजूर झालं. तर राज्यसभेनं विनियोजन विधेयक 2025 मंजूर करून लोकसभेकडे परत पाठवलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 22 डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. सिकंदराबाद इथल्या बोलरम इथल्या राष्ट्रपती निलयम इथं त्या पोहोचतील. या दौऱ्यात त्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या 19 तारखेला होणाऱ्या राज्य लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्या करतील, तर ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेला त्या 20 तारखेला उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या निवास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील अलुवाल आणि गची बोवली परिसरात ड्रोन, विमानं, पॅराग्लायडर उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इस्रायलची राजधानी जेरुसलममध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेऊन भारत इस्रायल धोरणात्मक भागीदारीबाबत सहमती दर्शवली. समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात जयशंकर यांनी दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, कौशल्य आणि बुद्धिमत्ता, संपर्क जाळं आणि सुरक्षितता या क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं नमूद केलं आहे. त्याशिवाय जयशंकर यांनी इस्रायलचे अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांचीही भेट घेत दोन्ही देशांदरम्यान गुंतवणूक आणि नवोन्मेष सहकार्य पुढे नेण्यावर चर्चा केली. तसंच आर्थिक भागीदारीला चालना देणाऱ्या भारत इस्रायल मुक्त व्यापार कराराची पूर्तता लवकरच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील आयएनएन हंसा या नौदलाच्या हवाई तळावरून दुसरे ऑस्प्रे MH-60 RINS-335 हेलिकॉप्टर आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात येईल. नौदलाचं आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धिंगत करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातील हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये प्रगत शस्त्र, सेन्सर आणि एव्हिनॉक्स प्रणाली कार्यान्वित आहे, त्यामुळे नौदलाची क्षमता प्रामुख्याने अनपेक्षित धोक्यांना सामोरं जाण्याची क्षमता आणखी वाढणार आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत देशांचा समावेश असलेल्या क्वाड देशाने हिंद प्रशांत प्रदेशात जलद नागरी आपत्कालीन प्रतिसादासाठी पहिलाच प्रशिक्षण सराव पूर्ण केला आहे. ऑपरेशन ख्रिसमस ड्रॉप निमित्तानं 8-12 डिसेंबर दरम्यान या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक शिखर परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे आयोजित या 3 दिवसीय परिषदेत जगभरातील धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, चिकित्सक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात 25 अधिक सत्रांमध्ये 170 अधिक तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होतील. भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या वतीनं आज दिल्लीत भूस्थानिक परिसंस्था सक्षमीकरणासंदर्भात जिओस्पेशल मिशन विकसित भारताचा प्रवर्तक या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे. दुबई इथं नुकत्याच झालेल्या आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची विद्यार्थिनी श्वेता कोवे हिला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळालं. या स्पर्धेत मिश्र प्रकारातही तिनं कांस्यपदक मिळवलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज संध्याकाळी 7 लखनौ इथं खेळला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. 19 वर्षांखालील मुलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं मलेशियाच्या संघावर 315 धावांनी विजय मिळवला. दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं 50 षटकात 408 धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाचे सर्व फलंदाज 32 षटकात केवळ 93 धावांवर बाद झाले. दिल्लीतील हवेची गुणवत्ता पातळी घसरली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. दिल्लीत प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नसल्याची घोषणा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजितर सिंग सरसा यांनी दिली आहे. तसंच बांधकाम साहित्य आणणाऱ्या ट्रकवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. त्याशिवाय दिल्लीबाहेरील BS-6 श्रेणीपेक्षा कमी दर्जाच्या खासगी वाहनांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश दिला जाणार नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथियोपियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान, आज ओमानमध्ये दाखल होणार. संसदेत नवे रोजगार आणि उपजीविका हमी अभियान VBG रामजी विधेयक सादर. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट, धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत श्वेता कोवे हिला वैयक्तिक सुवर्णपदक आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.